श्री चांगदेव पासष्टी ज्ञानेश्वर माऊलीच्या सर्व भाविकांना नमस्कार। मंडळी, चांगदेव पासष्टीची 91वी ओवी काल घ्यायला सुरुवात केली, त्याचा पहिला भाग घेऊन झाला। आज उर्वरित गोष्टींचा विचार करून हे विश्लेषण आज संपवू। ओवी अशी होती, डोळ्याचे भूमिके डोळा चित्र होय कौतुके, आणि तेनेची तो देखे न दंडळीता। ही अकल्पनीय अनाकलनीय ही स्थिती या ओवीतून माऊली ज्ञानेश्वर महाराज एक रूपक म्हणून त्याला वापरत आहे, पण काय दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की चांगदेवा, तुझे आणि माझे एकमेकांना भेटणे ये या पद्धतीचे आहे की डोळ्यावर डोळ्याचे चित्र काढावे आणि त्याच डोळ्याने ते पाहावे। डोळ्यावर म्हणजे डोळ्याच्या पापणीवर नाही, त्या डोळ्यावरच, खुद्द डोळ्यावर। तर हे अनाकलनीय उपमा किंवा अनाकलनीय रूपक वापरून माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेवांना हा बोध केलेला आहे। हे दाखवत आहे की आत्मस्वरूप आणि ते द्वैताद्वैत, द्वैताद्वैतातीत, द्वैत अद्वैत यांच्या पलीकडची जी अवस्था, द्वैताद्वैतातीत अशी अवस्था जी आहे, त्या अवस्थेत तुझी माझी भेट कशी आहे ते एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला आहे। प्रयत्न म्हणजे माऊलींनी एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे चांगदेवांना। आज त्या पुढचा विश्लेषणात्मक भाग आपण घेणार आहोत। पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। डोळ्याची भूमिके डोळा चित्र होय कौतुके, आणि तेनेची तो देखे न दंडळीता। सर्वसामान्यपणे आपण जे पाहतो ते द्वैतातलं पाहणं असतं। सर्वसामान्यपणे ज्या भेटी घडतात त्या द्वैतातील भेटीत असतात, कारण त्या भेटी आपल्या देहभावात घडतात किंवा जीवभावात घडतात। आत्मभावात घडलेली भेट ही सिद्ध भेट असते आणि त्याच्यामध्ये द्वैत अजिबात शिल्लक उरत नाही। कालच्या भागात आपण बोललो होतो की एखाद्या कागदावर एक सुंदर चित्र काढावं। आता चित्र कागदावर काढण्यात आलं, एक सुंदर चित्र काढण्यात आलं, काढणारा एक जीव किंवा एक माणूस काढणारा एक दृष्टा, ते चित्र पाहून त्याला ॲप्रिशिएट करणारा दुसरा दृष्टा किंवा क्रिटिसाइज करणारा दुसरा दृष्टा। आता इथे कागद निराळा, चित्र निराळं, पहिला चित्र काढणारा वेगळा, पाहणारा वेगळा, तर हे सगळे द्वैताची स्थिती झाली। पण डोळ्याचं चित्र डोळ्यावरच काढलं आणि त्याच डोळ्याने पाहिलं। इथे डोळा, डोळा या शब्दाला थोडक्यात आपण आत्मा समजूया। तर आत्म्याचं चित्र आत्म्याने आत्म्यावरच काढलं, तर काय राहिलं? सर्वत्र आत्माच राहिला। तर ही अशी दृश्य दृष्टा दर्शन एक होण्याची जी स्थिती आहे, जिथे हे तिघेही मर्ज होतात, दृष्टा दर्शन आणि दृश्य, तिथे काही उरतच नाही। तर चांगदेवा, तुझी माझी भेट ही अशी आहे। चांगदेव महाराज एक योगी महापुरुष आहेत। माऊली ज्ञानेश्वर महाराज हे आत्मस्वरूपात असणारे ज्ञानी महापुरुष आहे। या दोघांची भेट आमच्या तुमच्यासारखी जी भेट असते, मी तू वाली भेट, त्या भेटीच्या पलीकडची भेट आहे, त्या भेटीपेक्षा निराळी भेट आहे। आत्माच आत्म्याच्या ठिकाणी अखंड भेटत आहे। आत्मा हा आत्म्याच्या ठिकाणीच अखंड भेटत आहे। आपण व्यवहारामध्ये पाहतो की जोपर्यंत ज्ञाता हा ज्ञेयापासून भिन्न आहे, तोपर्यंत ज्ञानामध्ये भर पडत असते। ज्ञाता हा ज्ञेयापासून भिन्न आहे, तोपर्यंत ज्ञानात भर पडत असते. आणि म्हणून आपण एक ज्ञान प्राप्त करण्यासाठी ज्या ठिकाणी जातो आणि ज्ञाता म्हणून त्या ज्ञेयाकडे पाहतो, तर ज्ञेय हे वेगळं झालं, ज्ञेय हे ब्रह्म झालं. आणि ज्ञानाच्या माध्यमातून त्याला समजण्याचा प्रयत्न करतोय म्हणून आपण ज्ञाता झालो. तर ज्ञेय, ज्ञाता, ज्ञान हे वेगवेगळे प्रकार झाले. तर तोपर्यंत ज्ञानामध्ये भर पडत असते, म्हणजे तोपर्यंत ज्ञान, त्या ज्ञात्याला ज्ञान मिळत असते. पण ज्ञाता का ज्ञेय झाला एकदाचा, तर मग ज्ञानाची शिल्लक, ज्ञानाची गरजच राहत नाही. ज्ञात्याला ज्ञेयाबद्दल सांगण्यासाठी ज्ञानाची गरज आहे. पण जर ज्ञाता स्वतःच ज्ञेय झाला तर मग ज्ञानाची गरजच कुठे उरली. वस्तूंचे ज्ञान करून घ्यायचे असते तेव्हा ज्ञाता हा भिन्न असतो, ज्ञेय हे वेगळं असते. आणि ज्ञान प्राप्तीसाठी ज्ञाता ही भिन्नता स्वीकार करतो. पण जसं आता म्हटलं मी, जर ज्ञाताच ज्ञेयरूप झाला तर मग ज्ञानाची गरजच काय, ज्ञानाची गरजच उरणार नाही. साधे ज्ञान आणि आत्मज्ञान याच्यामध्ये खूप फरक आहे. साधे ज्ञान जे असते ते मेडिकल सायन्सचे असेल, फिजिक्सचे असेल, केमिस्ट्रीचे असेल, स्पेस टेक्नॉलॉजीचे असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे असेल किंवा शेतीचे असेल, तर हे साधे ज्ञान झाले. हे व्यावहारिक ज्ञान किंवा विषयांचे ज्ञान झाले. विषय म्हणजे विषय वाचना नाही, विषय म्हणजे सब्जेक्ट. तर हे सब्जेक्टिव्ह नॉलेज झालं. पण आत्मज्ञान हे वेगळं आहे. आत्मज्ञानामध्ये जेव्हा ती लेवल प्राप्त होते, आत्मज्ञान प्राप्त झालं, तर मग ज्ञानाची गरजच उरत नाही. कारण ज्ञेयापर्यंत आपण बदल गाठली, ते ब्रह्मस्वरूप स्वतःचं कळलं. आणि एकदा का आपल्या आत्म्याची भेट झाली, आपल्याला प्रियाची परमसीमा, माऊलीच्या भाषेत प्रियाची परमसीमा असा तो आत्मा भेटला की मग आणखीन कोणाला भेटायचं शिल्लकच राहत नाही. तर आत्मज्ञानामध्ये ज्ञाता आत्मा, ज्ञेय आत्मा आणि ज्ञान तेही आत्मा. तर याच्यामध्ये आता काही ज्ञेय, दाता, ज्ञान ही त्रिपुटी संपली. हाच दृष्टा, दृश्य आणि दर्शन या त्रिपुटीचा समप्त होण्याचा प्रकार आहे. जेव्हा दृश्य, दृष्टा, दर्शन ही त्रिपुटी समाप्त होते तेव्हा खऱ्या अर्थाने ज्ञेय, ध्याता, ज्ञान ही त्रिपुटी समाप्त होते आणि ध्येय, ध्याता, ध्यान ही त्रिपुटी पण समाप्त होते. कालच्या भागात आपण हरिपाठामधला तो अभंग, कोणाचे हे घर देह हा कोणाचा, आत्मा राम त्याचा तोची झाने, मी तू हा विचार विवेके शोधावा गोविंदा माधवा याच देही. पुढे माऊली म्हणतात, ध्येय ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा आणि सहस्त्र दळी उगवला सूर्य जैसा. संपूर्ण जगामध्ये तो एकच आत्मा सर्वत्र विद्यमान आहे आणि एक एक जीवभूत आपल्याला जे कोणी दिसते ते एक एक किरण त्या सहस्त्र दळी सूर्याची एक एक किरण आहे, त्या परब्रह्म स्वरूप परमात्म्याचं एक एक अंश आहे, असा अशी अनुभूती येते, असा अनुभव येतो. जे जे दृश्य दिसते ते दृष्ट्याशी अभिन्न होऊन जाते. म्हणून माऊली ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, मग जे देखी जे ना दे न देखी जे ऐसी जे दशा निपजे ते दर्शन माझे साचो कारे. मग जे देखी जे ना न देखी जे, तुम्ही पहा किंवा नका पाहू, ऐसी जे दशा निपजे ते दर्शन माझे साचो कारे. पाहणे नाही आणि न पाहणेही नाही, अशी जी व्यवस्था उत्पन्न होते ते माझे खरे दर्शन, माझे खरे स्वरूप आहे. आत्म्याबद्दल आणि ज्ञानाबद्दल काहीच बोलता येत नाही, कारण हा अनुभवाचा विषय आहे. हा प्रत्यक्ष स्वतःच्या अनुभवाचा विषय आहे. एकदा का आत्मस्वरूप अनुभवाला आलं तर मग ते कोणाला सांगायची गरजही नाही. म्हणून ज्ञानी, खूप पोचलेले साधक कमी बोलताना आपल्याला दिसतात. आपण स्वतःही अनुभव करू शकतो, जे नियमित ध्यान करणारी मंडळी आहे त्यांना लवकर लक्षात येईल की चांगलं ध्यान ज्या दिवशी लागलं, सकाळचं असू दे संध्याकाळचं किंवा कधीचंही ध्यान जर चांगलं लागलं असेल, तर ध्यानातून बाहेर पडल्यानंतर असं वाटतं की कोणाशी बोलूच नाही, चकार शब्द तोंडातून काढूच नाही, गपछुप ज्या स्थितीत होतो त्या स्थितीचाच उपभोग घेत राहावं आणि त्या स्थितीलाच अनुभव करत राहावं. अशी जी अनएक्सप्लेनेबल अनपॅरल स्थिती असते, त्या स्थितीत शब्दांची गरजच नसते, दृष्टीची गरजच नसते, काही बाहेरचं पाहायची इच्छा होत नाही, काही बाहेरचं बोलावशी इच्छा होत नाही, कोणाशीच बोलायची इच्छा होत नाही. तर ही जी उच्च अवस्था प्राप्त होते, तिथे पाहणे आणि न पाहणे या दोन्ही गोष्टी राहत नाही. मग जे देखीजे ना न देखीजे, ऐसी जे दशा निपजे, ते दर्शन माझे साचो कारे. आणि जेव्हा जेव्हा असं कधी तुम्हाला वाटत असेल, तर खरोखर तुम्हाला आतमध्ये आत्म्याची चाहूल लागली. जेव्हा जेव्हा तुम्हाला ध्यानानंतर असं वाटत असेल, अरे यार कोणाशीच बोलू नये, गप राहावं, शांत राहावं, समजायचं की आपण आपल्याला आपल्या आत्म्याला भेटलोय. आता आत्मा कोणाला भेटणार आहे? आत्मा स्वतःलाच भेटणार आहे. आणि जेव्हा ही हा भाव दृढ होईल, न दंडळीचा होईल, तेव्हाच खरी डोळ्याने डोळ्यावर काढलेलं चित्र डोळ्यांनी पाहिल्याचा अनुभव येईल. आत्म्याची शब्दांनी स्तुती करता येत नाही, कारण त्याचे स्वरूप जे आहे ते वाणीच्या पलीकडचे असते, ते शब्दांनी व्यक्त करण्याचे असते. बोलतया बोलताची भेटे, तेथे बोलिले हे न घटे, ते मौन तव गोमटे स्तवन माझे. बोलणाऱ्याला, बोलणारा हा स्वतः भेटतो तेव्हा बोलला हा व्यवहार घडत नाही. ते मौन म्हणजे माझी उत्तम स्तुती होय. बोलतया बोलताची भेटे, बोलणाऱ्याला जेव्हा बोलणारा स्वतः भेट, म्हणजे काय अर्थ आहे याचा? याचा अर्थ असा आहे की जेव्हा त्या सहस्रार चक्रावर कुंडलिनीची ऊर्जा त्या आत्म्याला प्रियाची परमसीमा त्या विश्वचेतनेच्या माध्यमातून परमात्म्याशी संवाद साधू लागतोय, तर ती जी स्थिती आहे तिथे बोलणाऱ्याला जेव्हा बोलणारा स्वतः भेटतो ती अवस्था घडत असते. तेव्हा बोलला हा व्यवहार घडत नाही, कारण ज्याला बोलणे आपण म्हणतो, शब्दांनी बोलणे, वैखरी या वाणीच्या शब्दांनी आपण बोलणे ज्याला म्हणतो, ज्याला स्क्रिप्ट म्हणतो, ज्याला आपण लिपी म्हणतो, शब्द म्हणतो, अक्षर म्हणतो, या सगळ्या गोष्टी आपल्याला शाळेत शिकवल्या व्यवहारातल्या आहे म्हणून आपल्याला माहिती आहे. अन्यथा तो नादाशी नादाचा झालेला संवाद आहे. आणि त्या उच्च अवस्थेत सहस्रार चक्रावरची जी उच्च अवस्था आणि त्या अवस्थेमध्ये विश्वचेतनेच्या माध्यमातून जो नाद निर्माण होतो, तिथे कोणी उरतच नाही. तिथे कोण कोणाशी बोलणार आणि काय बोलणार, आणि त्या मौनाला माझी उत्तम स्तुती असे म्हणतात. माऊली म्हणतात की ते जे मौन आहे, ते मौन तव गोमटे स्तवन माझे, ते जे मौन तिथे पडतं ते मौन म्हणजे माझी उत्तम स्तवन आहे, उत्तम भजन आहे, उत्तम कीर्तन आहे. तिथे काहीच करायची गरज नाही. का जागृती जव उद्दीपे, तव तव निद्राहारपी मग जागी नलिया स्वरूपे नाहीच होय। या 18व्या अध्यायातील काही महत्त्वाच्या ओव्या आहेत का, जागृती जव उद्दीपे तव तव निद्राहारपे मग जागी नलिया स्वरूपे नाहीच होय। जसजसा जागृतीचा उदय होईल, जशी जशी जसा जसा आपल्याला छेव येईल, जसं जसं आपण चेत हो, झोपेतून आपण जाग होतो ना किंवा चेते होतो आपण, तर जसे जसे आपण चेते हो जागृतीचा उदय होईल तसतशी झोप ही नाहीशी होत जाते आणि मग पूर्ण जागे झाल्यावर झोप हे स्वरूपाने पूर्णपणे नाहीशी होते। माऊली ज्ञानेश्वर महाराज चांगदेवाला आपल्यासारखे आत्मज्ञानी करू पाहत आहे 18व्या अध्यायामध्ये। आणखीन एक सुंदर ओळी आहे ती म्हणजे ते हे गात्मज्ञान मज गोप्याची ही गुप्त धन परी तू म्हणोनी आन केवी करू। ते हे गा आत्मज्ञान मज गोप्याचे हे गुप्त धन परी तू म्हणोनी आन केवी करू। ते हे आत्मज्ञान जो मी गुढ त्या गुढाचाही गुप्त ठेवाय, परंतु तू आणि मी जर एकरूप आहोत तर प्रतारणा कशी करू, तुला सांगणार नाही असं कसं होईल, म्हणून हे तुझ्या अनुभवात आणूनच द्यावं लागेल असे श्रीकृष्णाने अर्जुनाला त्या भगवद्गीतेच्या माध्यमातून म्हटले होते आणि त्याला सांगितलं की हे साध्य करायचं कसं। आता ही जी अवस्था आहे, उच्च अवस्था माऊली ज्ञानेश्वर महाराजांची आणि चांगदेव महाराजांची, आपल्यासारख्या सर्वसामान्यांना हा प्रश्न पडेल की ही डोळ्याने डोळ्यावर चित्र काढून डोळ्यानेच पाहिजे ही अवस्था घटेल तरी कशी, आणि त्यासाठी ती जी हातवटी सांगितली ती फार महत्त्वाची आहे। मन मना भव मद भक्तो मध्या जी मा नमस्कुरु मामे वैश्यसि सत्यं ते प्रतिज्ञाने प्रियोऽसि मे। मौली या संस्कृत श्लोकाला आणखीन सोपं करून सांगतात, इथे प्रतिज्ञा करतायत देव की माझा नमस्कार कर, मलाच भज, मला एकटाला सर्वत्र पहा, हे सगळं पूर्ण मन हे मीच करून टाक, मनाला माझ्या पूर्णपणे सुपूर्द करून टाक किंवा मला तू या मनामध्ये पूर्ण उतरवून घे, या सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या श्लोकामध्ये। माऊली आणखीन सोपं करून सांगतात, काय म्हणतात, तू मन हे मी चिकरी माझी आची भजनी प्रेमधरी सर्वत्र नमस्कारी मजये काते ऐसा जरी मिया आथिला हुसी तरी माझी आची स्वरूपा पावसी हे अंतकरणीचे तुझ पासी बोली जत असे। हे अंतकरणीचे तुझ पासी बोली जत असे, तू मन हे मीची करी, तुझ्या मनाला मीच करून टाक, मनालाच परमात्मा करून टाकणार। तू मन हे मीची करी माझियाची भजनी प्रेम धरी आणि माझ्या भजनामध्येच संपूर्ण प्रेम उतरून टाक, सर्वत्र नमस्कारी मज एकाते, जे जे तुला भेटते जे जे भेटे भूत ते ते जाणीजे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाण माझा, त्याप्रमाणे जे जे तुला भेटते त्या सर्वांना नमस्कार कर, ही नमस्कार भक्ती आहे, सर्वत्र नमस्कारी मज एकाते। आणि मग ऐसा जरी मिया आथिला होशी, अशा प्रकारे जर तू माझ्या आतमध्ये येऊन शिरला, ऐसा जरी मिया आथिला होशी तरी माझी या स्वरूपा पावशी, असा जर झाला तर निश्चयपूर्वक खात्रीनिशी तू माझ्या स्वरूपापर्यंत पोचला समज। ऐसा जरी मिया आथिला होशी माझी याची स्वरूपा पावशी, हे अंतकरणीचे तुझ पाशी बोली जात असे। हे माझ्या अंतकरणाच्या आतली जी गुप्त गोष्ट आहे हे अर्जुना मी तुला सांगतोय, अशा प्रकारे अर्जुनाला श्रीकृष्णाने सांगितलं की ही हातवटी कशी आहे, ते आत्मज्ञान प्राप्त करून घेण्याची, ते गोप्याचे गूढधन प्राप्त करून घेण्याची हातवटी ही अशी आहे की तू मनाला माझी छाप लाव, माझीच सवय लाव, तर ही जी उच्च अवस्था प्राप्त करून घ्यायची आहे, डोळ्याचे भूमिके डोळा चित्र होय कौतुके, ही प्राप्त करून घ्यायची असेल तर याप्रमाणे आपल्याला ते समजता येईल। चांगदेवांना केलेला हा उपदेश फार उच्च प्रतीचा आहे, तो आपण माऊलीच्याच लिटरेचरनी समजण्याचा प्रयत्न केला। डोळ्याचे भूमिके डोळा चित्र होय कौतुके, आणि तेणेची तो देखे न दंडळिता। डोळ्याचे चित्र डोळ्यावरच काढले आणि डोळाच न दंडळिता म्हणजे चलबिचल न होता, विचलित न होता ते तो पाहतो, तुझं माझं पाहणं चांगदेवा त्या स्वरूपाचं आहे। इथे 51वी ओवी समाप्त होत आहे। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम, श्री पंढरीनाथ महाराज की जय।